चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आग लागल्यानं 3.5 एकर ऊस जळाला। सेहरामऊच्या उत्तर भागातील ऊसाच्या शेताला आग लागण्याच्या घटना थांबत नाहीत। सोमवारी संध्याकाळी उशिरा अचानक 4 शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतात आग लागून 3.5 एकर ऊस जळून खाक झाला। बऱ्याच प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। काही दिवसांपूर्वी ठाणा क्षेत्रातील पिपरा मुंजप्ता मुरादपूर आणि कुरैया या गावातील 4 शेतकऱ्यांचा 5 एकर ऊस जळून गेला होता। याची सूचना ठाणा पोलीस आणि राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली गेली होती। यानंतर ही आग कशी लागली होती याबाबत काही समजलं नाही। सोमवारी रात्री सेहरामऊ गावातील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतात पुन्हा एकदा आग लागली। आगीमुळे गावातील नागरिक सत्यप्रकाश शुक्ला यांची 1 एकर, सत्यनारायण यांची 1 एकर, प्रदीप यांची 1.5 एकर आणि नीरज शुक्ल यांची 1 एकर ऊस शेती जळाली। लोकांनी मोठ्या कष्टानं आग विझवली। घटनेची सूचना स्थानिक ठाणा पोलिसांशिवाय राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे। आगीमुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येतं।